नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. तर श्रोतेहो, वचन ऐकण्या अगोदर ऐकूया हे एक छानसं गीत.
त्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र सेनाधीश परमेश्वर पित्या, तुझ्या पवित्र आणि गौरवी सिंहासनासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत. नम्र अंतकरणाने आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत प्रभू. आमच्याजवळ तुला देण्याकरिता काहीच नाही. आम्ही रिकाम्या हातांनी ह्या जगात आलो आहोत आणि रिकाम्या हातांनी ह्या जगातून जाणार आहोत. तरीसुद्धा प्रभू, तुला माहीत आहे की आम्ही किती स्वार्थी आहोत, आम्ही कशा प्रकारे लोकांना फसवतो, कशा प्रकारे इतरांना धोका देतो, खोटे बोलतो आणि स्वतःसाठी सर्व काही करण्याचा प्रयत्न करतो। आज अशा सर्व पापांची आम्हाला क्षमा कर। आमच्यापैकी अनेक जण स्वतःच्या चुकींमुळे शारीरिक रूपाने भयंकर अशा अवस्थेत आहेत। आमच्या पापांचे फळ आम्ही भोगत आहोत, आमचे परिणाम आम्ही भोगत आहोत। प्रभू तू आमच्यावर दया कर, आमच्या पापांची क्षमा कर। आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्या समक्ष आलो आहोत। प्रभू तू आमच्यावर दया करून आमच्या शरीरातले सर्व विकार दूर कर, आम्हाला शुद्ध आणि पवित्र हृदय दे। आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे, तुझ्या मदतीची गरज आहे। प्रभू प्रभू तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र हृदय दे। आज आमच्यावर आपला हात ठेव आणि आम्हाला आशीर्वादित कर। आजच्या वचनाला समजण्याकरिता आम्हाला बुद्धिपूर्व आमचं मार्गदर्शन कर आणि हो दे प्रभू की ह्या वचनाच्या प्रकाशात आम्ही स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करावे। ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागत आहोत म्हणून तो ऐक, आमेन। श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही जखऱ्याच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि ह्या पुस्तकाचा परिचय पहिल्या दोन वचनांचे अध्ययन आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये संपवलेले आहे। आज आम्ही तिसऱ्या वचनापासून पुढे आपले अध्ययन चालू ठेवणार आहोत। जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा। जखऱ्याचे पुस्तक पहिला अध्याय तिसऱ्या वचनापासून पुढे तिसरं वचन मी आपणाकरिता वाचत आहे। म्हणून तू त्यास असे सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। देवाला देण्यात आलेले ह्या शीर्षकाचे नाविन्य आमच्यासाठी आज अगदी लोप पावलेले आहे, सेनाधीश परमेश्वर। श्रोत्यानो, आम्ही ह्या शीर्षकाला आज तितके महत्व देत नाही। इतकेच काय, परंतु देवाला देण्यात आलेल्या अनेक उपाध्या, अनेक शीर्षक आमच्यासाठी अर्थहीन झालेले आहेत। जरी आम्ही त्यांचा वापर करीत असलो तरी त्यांचा तो अर्थ आम्ही समजून घेत नाही। सेनाधीश परमेश्वर ह्याचा काय अर्थ आहे? काय आपणाला ह्याचा अर्थ माहीत आहे? श्रोत्यानो, ह्या पुस्तकात हे शब्द 52 वेळा आलेले आहेत, ज्यामुळे ह्या शब्दांचे महत्व अर्थात सेनाधीश परमेश्वर ह्या शब्दांचे महत्व प्रकट होते। सेनाधीश हा शब्द इब्री भाषेमध्ये सभा किंवा सबोध असा आहे, ज्याचा अर्थ आहे सेवा कार्य, बळ किंवा युद्ध। ज्या प्रकारे तो ह्या ठिकाणी वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ आहे असीमित साधने जी त्याच्या लोकांच्या भल्यासाठी त्याच्या आज्ञेद्वारे समाविष्ट आहेत। ही डॉक्टर फॉसेट्स ह्यांची व्याख्या आहे, ज्यामध्ये मी काहीच भर घालू शकत नाही। नवीन करारात असे म्हटले आहे की परमेश्वर दयेमध्ये धनी आहे व तो सर्व सामर्थ्य आहे, त्याच्या हातात सर्व सत्ता आहे। श्रोत्यानो, मग आज आपणाला काय आवश्यक आहे? काय आपणाला थोडीशी दया हवी आहे? दया तर त्याच्याजवळ भरपूर आहे, तो दयेमध्ये धनी आहे आणि तो आपली दया आम्हातील प्रत्येकाला पुरवू शकतो। खरोखर आम्हातील प्रत्येकाला आज त्याच्या दयेची किती आवश्यकता आहे, परंतु आम्ही मात्र ती दया प्राप्त करू इच्छित नाही। परमेश्वर तर त्याची दया आम्हाला विपुल प्रमाणात देऊ इच्छितो। तो सेनाधीश परमेश्वर आहे। ही उपाधी ह्या वचनात 3 वेळा आलेली आहे व 4थ्या व 6व्या वचनात पुन्हा आलेली आहे। तो म्हणतो की तुम्ही मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन। लक्षात घ्या की तो ह्या ठिकाणी आपली दया त्यांना पुरवित आहे। तुम्ही माझ्याकडे वळा तर मी तुम्हाकडे वळेन। आता पहा पुढे 4थं वचन काय सांगतं। तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका, त्यास पूर्वीच्या संदेष्टांनी कंठरवाने सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गापासून व आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त व्हा, पण त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो। तो पुन्हा ह्या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर फार कोपायमान झाला आणि ह्या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका। ही त्याची फार व्यवहारात्मक चेतावणी आहे। तो म्हणतो की ज्या संदेष्टांना मी तुमच्या पूर्वजांकडे पाठविले त्यांच्याकडे त्यांनी मुळीच लक्ष पुरवले नाही. मी होशे, योएल, आमोस, यशया, इर्मया ह्या सर्व संदेष्टांना त्यांच्याकडे पाठवले, परंतु तुमच्या पूर्वजांनी त्यांचे ऐकले नाही, नाही त्यांनी त्यांच्या संदेशाकडे कान लावले, लक्ष पुरवले. हेच कारण आहे की त्यामुळे ते बंदिवासात गेले. आता श्रोतांनो, परमेश्वर पाचव्या वचनामध्ये त्यांना एक प्रश्न विचारित आहे. पाचवे वचन पहा, तुमचे पूर्वज आता कुठे आहेत? संदेष्टे तरी सर्व काळ जगतात काय? आधीच्या संदेष्टांचा आवाज आता मुळीच ऐकू येत नव्हता. इर्मया, यशया, होशे, योएल आणि आमोस निघून गेले होते, ते मेलेत. त्यांचा आवाज आता शांत झाला होता. म्हणून परमेश्वर म्हणतो, तुमचे पूर्वज कुठे आहेत? ते बाबिलोन मध्ये पुरल्या गेलेत. लक्षात घ्या श्रोत्यानो, की इस्रायलांसाठी पुरल्या जाण्यासाठी ती चुकीची जागा होती, कारण ते नेहमी स्वतःच्या देशात त्यांना पुरल्या जावे अशी इच्छा बाळगीत असत. मिस्त्रमध्ये वृद्ध याकोबाने योसेफाला शपथ घ्यायला लावली होती की तो त्याच्या मृत्यूनंतर त्याला मिस्रमध्येच पुरेल. त्याने म्हटले, तू माझ्या पूर्वजांसोबत मला पुरावे अशी माझी इच्छा आहे. आणि श्रोतनो, आज त्याच ठिकाणी हेब्रोनमध्ये त्याचे शरीर आहे. देवभिरू इस्रायली व वृद्ध लोक जेव्हा मृतांचे पुनरुत्थान होईल तेव्हा त्यांनी त्यांच्याच देशात असावे अशी आशा बाळगतात. जर आपण एरुश्लेम मध्ये गेला असाल तर आपणाला कदाचित माहीत असेल की पूर्व दिशेच्या फाटका आधी किद्रोनच्या खोऱ्यापासून जैतुनाच्या डोंगरापर्यंत इस्रायलांच्या कबरा पसरलेल्या आहेत. अरबांनी त्यापैकी बऱ्याच कबरा तोडून टाकल्यात, परंतु ह्या कबरांना इस्रायलांनी आतापर्यंत सांभाळून ठेवले आहे. त्या ठिकाणीच त्यांना पुरण्यात यावे अशी त्यांची इच्छा आहे, कारण त्यांची अशी अपेक्षा आहे की प्रभू येशू ख्रिस्त मसीहा जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा तो त्याच ठिकाणी येईल आणि ते त्याला पाहू शकतील. मला वैयक्तिकपणे वाटतं श्रोतांनो, की जेव्हा ख्रिस्त ह्या पृथ्वीवर त्याचे राज्य स्थापित करण्याकरिता वापस येईल तेव्हा त्यांना मृतातून जिवंत केल्या जाईल. मला आपणाला स्मरण करून देऊ द्या की मंडळी वर उचलल्या जाण्याच्या वेळी प्रभू ह्या पृथ्वीवर पाऊल ठेवणार नाही, तर तो त्याच्या स्वकीयांना स्वतःकडे ह्या पृथ्वीवरून बोलावेल आणि त्यांना तो हवेमध्ये भेटेल. त्यावेळी तो ह्या पृथ्वीवर आपले राज्य स्थापित करण्याकरिता येणार नाही. प्रथम हे जग महासंकटाच्या काळातून जाईल आणि नंतर ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आपले राज्य स्थापित करण्याकरिता व्यक्तिगतपणे येईल. म्हणून लक्षात घ्या की जुन्या करारातील संतांना, मग ते यहुदी असोत व गैर यहुदी असोत, मृतातून महासंकटाच्या काळाच्या आधी पुनरुत्थित करण्याचे काही कारण नाही, कारण त्यांना फक्त महासंकटाचा काळ कधी समाप्त होईल ह्याची वाट पाहावी लागेल, जेणेकरून त्यांचा त्याच्या राज्यात प्रवेश होईल. म्हणून आपण पाहू शकता की परमेश्वराचा जखऱ्याद्वारे केलेला हा प्रश्न फार समर्पक आहे. तो म्हणतो की तुमचे पूर्वज आता कुठे आहेत? ते बाबिलोनच्या कालव्याजवळ पुरल्या गेलेत, जी एक वाईट जागा आहे, जेव्हा तुमची आशा इस्रायलच्या भूमीत आहे. सहावं वचन पहा, पहिला अध्याय सहावे वचन. असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे या जी वचने व नियम मी आज्ञापिले होते त्यांनी तुमच्या पूर्वजास गाठिले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे याप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता, त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे. तो म्हणतो की त्यांनी तुमच्या पूर्वजास गाठिले नाही काय? अर्थात त्यांनी तुमच्या पूर्वजांना घेतले नाही काय? त्यांच्या पापाच्या न्यायाने त्यांना घेतले. तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे याप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता, त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे. त्यांनी शेवटी कबूल केले की जो न्याय त्यांच्यावर आला तो देवाच्या दृष्टीने योग्य आणि चांगला न्याय होता, कारण त्याने त्यांना चेतावणी दिली होती. परंतु त्यांनी त्याच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही, त्याचे ऐकले नाही. श्रोतनो, ह्याद्वारे व्यवहारात्मक भाग संपत आहे. मी असे म्हणत नाही की दुसरा भाग अव्यवहारात्मक आहे. मी फक्त हेच म्हणत आहे की तो जखऱ्याने जे दृष्टांत पाहिले त्यांना हाताळणार आहे. आता आपण 10 दृष्टांत पाहणार आहोत. बरेच पवित्र शास्त्राचे अभ्यासक आणि प्रतिपादक म्हणतात की ह्या ठिकाणी फक्त 8 दृष्टांत आहेत. आम्ही त्यांचे अधिक विभाजन जे आपण पुढे पाहाल तसे पाहणार आहोत. पहिला दृष्टांत आहे घोडेस्वाराचा, जो मेंदीच्या झुडपामध्ये उभा असलेला आम्हाला आढळतो. काही पवित्र शास्त्राच्या भाषांतरामध्ये ह्याचे भाषांतर मेंदीचे झुडूप केले आहे, तर काही मध्ये हादसिम असे नाव वापरण्यात आलेले आहे. सातवं वचन आपण वाचूया. माझ्या पवित्र शास्त्रात हे भाषांतर मेंदीचे झुडूप असे आहे. जखऱ्याचे पुस्तक 1 अध्याय 7वे वचन. दार्यावेशाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 11व्या म्हणजे शबाट महिन्याच्या 24व्या दिवशी इद्दोचा पुत्र बरेख्या याचा पुत्र जखऱ्या संदेष्टा याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते हे इब्री महिने जानेवारीपासून सुरू होत नाहीत, म्हणून 11वा महिना आमच्या फेब्रुवारी महिन्याबरोबर होईल. फेब्रुवारी 24 तारीख प्रभू येशू ख्रिस्ताच्या 520 वर्षे आधी. आता आम्ही ह्याचे महत्व थोड्याच वेळात पाहणार आहोत. सर्वप्रथम ह्याची पृष्ठभूमी आपण पाहूया. ह्या दृष्टांताच्या 5 महिन्याआधी प्रभू हग्गय संदेष्टाला प्रगट झाला व त्याने जे अवशिष्ट लोक होते त्यांनी मंदिराची पुन्हा उभारणी करावी म्हणून आव्हानप्रद संदेश दिला आणि मंदिराच्या पुनर्बांधणीचे कार्य सुरू झाले. जखऱ्याच्या दृष्टांताच्या 2 महिने आधी हग्गय संदेष्टाने फार बोचणारा असा संदेश याजकांना दिला, कारण याजक अशुद्धतेने भरलेले होते. परंतु तरी त्यांना वाटत होते की देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा. तसेच त्याचा संदेश लोकांसाठी सुद्धा होता, कारण मंदिराच्या बांधकामात त्यांनी दिरंगाई केली होती आणि काम पुढे चालू ठेवण्यामध्ये त्यांनी हलगर्जीपणा केला होता. त्याचवेळी हग्गयने ह्या पृथ्वीवर परमेश्वराचे राज्य स्थापित होण्यापूर्वी गैरयहोद्याच्या जागतिक सत्तेचा नाश होणार ह्याविषयी सुद्धा सांगितले. त्याने त्यांना सांगितले की जो सत्ता चालवेल तो मसीहा असणार आहे आणि तो जरुबाबेलच्या घराण्यातून असणार आहे, जो एरुश्लेमचा प्रांताधिकारी होता व दावीद राजाच्या घराण्यातला होता. आता ह्या दरम्यान जेव्हा मंदिर पुन्हा बांधण्यात येत होते तेव्हा जखऱ्याला 10 दृष्टांत देण्यात आले. जखऱ्याचे पुस्तक 1 अध्याय 8वं वचन पहा. मला रात्री दृष्टांत झाला, तो असा, एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंदीच्या झुडपामध्ये उभा होता. त्याच्या मागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते. तो असे म्हणत नाही की मी रात्री स्वप्न पाहिले, परंतु तो म्हणतो की मला रात्री दृष्टांत झाला. आपणाला असे वाटेल श्रोत्यानो की जखऱ्याला हे दृष्टांत रात्री मिळाले त्यामुळे त्याने कदाचित स्वप्न पाहिले असेल, परंतु तो हे स्पष्ट करतो की ते सर्व दृष्टांत होते, स्वप्न नाहीत. तो पूर्णपणे जागलेल्या अवस्थेत होता. अनेक लोक माझ्या मताशी सहमत होत नाहीत जेव्हा मी असे म्हणते की आमच्या काळात परमेश्वर स्वप्न व दृष्टांताद्वारे बोलत नाही. मी त्यांच्या मतात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत नाही. जेव्हा मला कोणी सांगते की काल रात्री मी एक दृष्टांत पाहिला, तेव्हा मी त्यांना फक्त हे विचारते की काय तुम्ही स्वप्नामध्ये दृष्टांत पाहिला की तुम्ही जागे होता. जर त्यांनी स्वप्नात दृष्टांत पाहिला तर मी त्वरित समजून घेते की देवाने त्यांना संदेश दिलेला नाही, परंतु ते स्वप्न दिवसभरातील एखाद्या अनुभवामुळे, प्रसंगामुळे, स्थितीमुळे किंवा त्यांच्या कार्यामुळे त्यांना पडले. झोपेश्रोत्यानो, आमचे मन उघडे किंवा मुक्त असते आणि ते बहुधा दिवसभरात आम्हाला जे अनुभव येतात किंवा जे काही आमच्या जीवनात घडलेले असते, जे काही आम्ही ऐकतो किंवा ज्यावर आम्ही विचार करतो त्यावरच भटकत राहते, त्यामुळे आम्हाला स्वप्न पडतात. म्हणून मला वाटतं की आम्ही ही खात्री बाळगू शकतो की परमेश्वर स्वप्नाद्वारे आमच्याशी बोलत नाही. लक्षात घ्या, जखऱ्याने म्हटले मी पाहिले. हे समजणे महत्वाचे आहे की देवाने ह्या संदेष्टाला ह्यावेळी स्वतःला कशाप्रकारे प्रगट केले. जखऱ्या त्याच्या दृष्टांताला नाटकीय स्वरूपात प्रगट करतो. आता ज्या माणसाविषयी त्याने ह्या ठिकाणी म्हटलेले आहे तो माणूस कोण होता? तो श्रोत्यानो प्रभू येशू ख्रिस्त मानव देह धारण करण्यापूर्वीचा होता. आपण विचाराल की आपणाला कसे माहीत की तो येशू ख्रिस्त होता. 11 आणि 12 वचनांमध्ये त्याला प्रभूचा दिव्य दूत असे म्हटलेले आहे. जुन्या करारात प्रभूच्या दिव्यदूताला परमेश्वर असे म्हटले आहे, म्हणून जुन्या करारात प्रभूचा दिव्यदूत नवीन करारातला प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो उपस्थित असा दूत जो स्वतः यहोवा आणि मसीहा आहे. ह्या ठिकाणी ख्रिस्ताच्या मानवी देह धारण करण्याआधीच्या ख्रिस्ताला जखऱ्या ह्या जगाला न्याहाळीत असताना पाहत आहे. आता हे खरे आहे की सैतानाला ह्या जगाचा राजकुमार म्हटले आहे, म्हणजे ह्या जगाच्या पद्धतीचा. ह्या जगाची दैहिकता सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु देवाने अद्यापही ह्या पृथ्वीला सैतानाच्या हवाली केलेले नाही. इतकेच काय, परंतु ह्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या स्वकीयांवर दृष्टी ठेवून आहे. जखऱ्याला दिसलेल्या ह्या दृष्टांतात तो विशेषतः इस्रायल राष्ट्रावर दृष्टी ठेवून आहे असे आम्हाला दिसते. आणि हे माहीत होणे किती धीराची आणि समाधानाची गोष्ट आहे की हा संपूर्ण सृष्टीतून ज्यामध्ये लोकांची मोजणी करणे आणि लोकांची संख्या आकणे कठीण आहे, त्यात ह्या सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर आमच्यावर दृष्टी ठेवून आहे. जे आम्ही त्याचे निवडलेले लोक आहोत, तो त्याच्या स्वकीयांवर नजर ठेवून आहे. श्रोत्यानो, ह्या दृष्टांतात आमच्यासाठी किती चांगला संदेश आहे. जखऱ्या धीर देणारे अनेक संदेश देणार आहे, आणि निश्चितच हा त्यापैकी एक संदेश आहे. लक्षात घ्या की हा मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार आहे. आता ह्या तांबड्या रंगाचे काय वैशिष्ट्य आहे? श्रोत्यानो, लाल किंवा तांबडा रंग रक्ताविषयी सांगतो, रक्त सांडण्याविषयी सांगतो. प्रगटीकरणाच्या पुस्तकात तो युद्धामध्ये रक्त सांडण्याविषयी बोलतो, परंतु जो तांबड्या घोड्यावर स्वार आहे तो स्वतःच्या रक्ताविषयी, जे रक्त तो सांडवणार आहे त्याविषयी बोलत आहे. तो ह्या पृथ्वीला न्याहाळीत आहे, कारण तो ह्या पृथ्वीवरील मानवजातीसाठी त्यांच्या पापांसाठी स्वतः मरणार होता आणि आपले रक्त त्या वधस्तंभावर सांडवणार होता. किती विलक्षण चित्र आमच्या समोर मांडण्यात आलेले आहे. वचन सांगतं की त्याच्या मागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते. ह्या ठिकाणी त्या घोड्यांवर स्वार होते असे सांगण्यात आलेले नाही, परंतु आम्ही असे समजू शकतो की प्रत्येक घोड्यावर एक एक स्वार होता. हे एक असे उदाहरण आहे ज्यात परमेश्वराने आम्हाला पूर्ण माहिती दिलेली नाही, परंतु आम्ही असे समजू शकतो की जे स्वार त्या घोड्यांवर होते ते स्वर्गदूत होते, जे ख्रिस्ताच्या आज्ञेत होते, व त्यांचे काम ह्या पृथ्वीवर लक्ष ठेवून जे काही त्यांना दिसेल ते ख्रिस्ताला कळवणे. माझा विश्वास आहे की घोड्यांचा तांबडा, सावळा आणि पांढरा रंग ह्या सर्वांचे वैशिष्ट्य आहे. तांबडे घोडे युद्धाला दर्शवितात, पांढरे घोडे बहुधा विजयाला दर्शवितात. म्हणजे जो स्वार त्या पांढऱ्या घोड्यावर आहे तो विजयाकडे वाटचाल करीत होता. सावळा हा दुसऱ्या रंगांचे मिश्रण आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंदीच्या झुडपामध्ये उभा होता. आणि मेंदीच्या झुडपासाठी हदसीम हा सुद्धा शब्द उपयोगात आणलेला आहे. हदसीम किंवा मेंदीच्या झुडपाला इस्रायलचे चिन्ह समजण्यात येते. काही झाडे किंवा रोपटे राष्ट्रांना दर्शवितात, जसे जैतुनाचे झाड, अंजिराचे झाड, मेंदीचे झाड, द्राक्षवेल ह्यांचे आपले वैशिष्ट्य आहे. यशयाचे पुस्तक 41 अध्याय आणि 19 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, यशयाचे पुस्तक 41 अध्याय आणि 19 वचन, मी झाडे लावीन नापीक भूमीत, मी गंधसरू, बाभूळ, मेंदी, जैतून, सरू, देवदारू व भद्रदारू ही झाडे लावीन. तसेच यशयाचे पुस्तक 55 अध्याय आणि 13 वचनामध्ये तो म्हणतो, यशयाचे पुस्तक 55 अध्याय आणि 13 वचन, एकेकाळी जेथे काटेरी झुडपे होती तेथे आता सरूचे वृक्ष वाढतील, रिंगणीच्या जागी मेंदीचे झाडे वाढतील. या चमत्कारामुळे देवाच्या नामाची थोरवी खूप वाढेल, आणि ते नाम देवाच्या सामर्थ्याचे व प्रीतीचे सर्व काळचे चिन्ह होईल. श्रोत्यानो, आधुनिक इस्रायलमध्ये खूप झाडे लावण्यात येत आहेत, आणि त्यापैकी अधिक झाडे हदसीमची आहेत किंवा मेहंदीची आहेत। हे एक सुवासिक झाड असते आणि ह्या झाडांचे खरे वैशिष्ट्य नक्कीच असावे। हे मनोवेतक आहे की मनपाच्या सणाच्या उत्सवामध्ये खजुरीच्या फांद्यांसोबत हदसीम झाडाच्या फांद्यांना किंवा मेहंदीच्या झाडाच्या फांद्यांना एकत्र गुंथून त्यांच्या खोल्या बनविण्यात येत असत। हदसीम किंवा मेहंदी हा इब्री शब्द हडास हा आहे, ज्यामधून एस्थेर हे नाव किंवा हदसा हे नाव निघाले आहे। म्हणून ज्या मुलीचे नाव एस्थेर आहे आणि दुसरीचे नाव मर्टल आहे, त्यांची नावे खरे पाहता सारखीच असतात, कारण दोन्ही नावे हदसीम ह्या झाडाला दर्शवितात। आता ह्या वचनामध्ये सांगितलेले आहे की हदसीमची झाडे किंवा मेहंदीची जी झाडे जी तळवटीत होती। आता तळवटी ह्याचा अर्थ काय आहे? तळवटी म्हणजे खोऱ्यात। हदसीमची झाडे खोऱ्यात असत, जिथे त्यांना विपुल पाणी पुरवठा मिळत असे। खोऱ्यातली झाडे इस्रायलला दर्शवितात, कारण त्यावेळी इस्रायल निश्चितच ह्या झाडाप्रमाणे खोऱ्यासमान खालच्या स्तराला पोहोचलेली होती। श्रोतनो, ह्या वचनाला सोडण्यापूर्वी मला आपणाला सांगू द्या की तांबड्या घोड्यावरील स्वार मला वाटतं प्रभू येशू ख्रिस्त त्या दिवसाची वाट पाहत आहे, जेव्हा तो ह्या पृथ्वीला संपूर्णपणे आपल्या ताब्यात घेईल। आणि आता ह्या मध्यंतरीच्या काळात तो ह्या पृथ्वीवर लक्ष ठेवून आहे, तो ह्या पृथ्वीची निगराणी करीत आहे। त्याने ह्या पृथ्वीकडे दुर्लक्ष केलेले नाही, त्याचे त्याच्या लोकांवर लक्ष आहे। मला वाटतं श्रोत्यांनो, दुसऱ्या घोड्यांवरील स्वार स्वर्गदूत आहेत, जे अलौकिक व बुद्धिमान असे निर्माण केलेले दूत आहेत, जे त्याच्या सोबत आहेत। परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव।
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलात। आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही। श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा, आम्हाला अगदी आनंदच होईल। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा। कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिन कोड क्रमांक 440004।
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com। ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com।
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे। पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।